93.5 Red FM.
Alare ala sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफएमवर नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहे अकाउंटंट प्रमोद शिंगटे. प्रमोद, तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळा लोकांना कदाचित माहितही नसतं, थोडस इन्कम जास्त त्यांचा असला तर, की आपण ऍडव्हान्स टॅक्स देणं एक्सपेक्टेड आहे. सरकारला असं वाटतं की आता संग्राम खोपडेचा ऍडव्हान्स टॅक्स येईल बरं का, आज 15 तारीख लास्ट डे आहे वगैरे, पण हे मला माहितच नसेल. आणि मी डायरेक्टली एप्रिल मे जून मध्ये जेव्हा मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी सीए कडे जातो, तेव्हा जर मला कळालं, सीएनी सांगितलं अरे खरं तर तू ऍडव्हान्स टॅक्स भरायला पाहिजे होता, तर काय होतं?
त्यामध्ये व्याजाची आकारणी सरकारने केलेली कायद्यात आहे की हप्त्याद्वारे 3 प्रकारचं व्याज आपल्याला लागतं. त्याच्यामुळे एक तर ऍडव्हान्स टॅक्स तुम्ही दर हप्त्याला जर भरला नाही तर त्या प्रत्येक क्वार्टरसाठी 1% पर महिना असं 3 महिने असं पहिल्या 2 क्वार्टरसाठी तुम्हाला व्याज लागू शकतं. आणि शेवटचा जो हप्ता आहे म्हणजे मार्चचा, त्यासाठी 1% 1 महिन्यासाठी अशा पद्धतीचं व्याज लागू शकतं. आणि समजा आपण ऍडव्हान्स टॅक्स भरलेला नसेल तर 31 मार्च 16 संपल्यानंतर म्हणजे 1 एप्रिल नंतर दर महिन्याला जोपर्यंत आपण भरत नाही हो तोपर्यंत प्रत्येक महिन्याला 1% प्रतिमहा असं प्रकारचं व्याज लागू शकतो.
म्हणजे जर ऍक्च्युली ऍडव्हान्स टॅक्स जर समजा मला 1,00,000 भरायचा होता तर त्याच्यावरती हा 1-1% लागणार आहे.
हो.
दुसरं काही सोल्युशन आहे का? म्हणजे मला कळणार कसं की मी ऍडव्हान्स टॅक्स भरणं अपेक्षित आहे, सीए कडे जावंच लागतं का दुसरं काही आपण करू शकतो?
नाही, प्रत्येक व्यक्तीला आपण काय उत्पन्न कमवतोय वर्षभरात हे त्याची नक्कीच कल्पना असते. कारण पगाराच्या रकमा तर तुम्हाला कल्पना असतात, पगारातून टॅक्स कापून घेतो. त्याच्या व्यतिरिक्त जे उत्पन्न तुम्हाला मिळतं, भाडं असेल तर तुम्हाला दर महिन्याला माहिती आहे तुम्हाला किती भाडं मिळतं, व्याज असेल तर शक्यतो तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला माहिती असतो 9% आहे 8% आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला अंदाज घेताच येतो की तुमचं उत्पन्न किती होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सचं दायित्व पूर्ण करू शकता.
बापरे, म्हणजे आपला पगार सोडल्यास, कारण पगारावरचा टॅक्स हा आपल्या कंपनीकडनं आधीच जातो टीडीएसच्या स्वरूपात, ते सोडून प्रत्येकाकडेच काही ना काहीतरी बँकेचं व्याज आपल्याला येत असतं, काही इन्व्हेस्टमेंट असतात, एखाद वेळ आपण काही प्रॉपर्टी विकलेली असते, घर किंवा दुकान किंवा काहीतरी भाड्यान दिलेलं असेल त्याचं उत्पन्न असतं, आणि असं असेल तर ऍडव्हान्स टॅक्स भरणं कायद्याने गरजेचं आहे आणि हे फार काही कोणाला माहीत नसतं. त्यामुळे तुम्हाला जर काही डाऊट असेल ना तर आय सजेस्ट तुम्ही लगेच तुमच्या सीएला फोन करा. मोर विथ चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद शिंगटे इन जस्ट बिट. पण त्याच्या आधी 4 गाणे चिपक्के इन्क्लुडिंग आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बज जाते रहो.